प्रकरण 14. प्रियवाचक. ही जन्मठेप संपली. एक का दोन जन्मठेपी संपल्या. त्यांच्या आठवणी ह्या जन्मठेप ग्रंथात त्रोटक आणि त्रुटितपणे संग्रहित केल्या आहेत. ह्या जगतात जनन होताच काळाच्या काळे पाण्यावर आम्हास धाडले जाताना जी मोठी जन्मठेप झाली तिच्या आठवणीतील ही जन्मठेप हे नुसते एक प्रकरण आहे, एक केवळ विभाग आहे. ज्या महान व्रताच्या अनुष्ठानात ही जन्मठेप संपली त्यातच तीही जन्मठेप संपो. सुटका झाली, पायातील लोखंडी बेडी तुटली, पण मनाभोवताली जखडलेली इच्छेची बेडी तुटली नाही. बंदीगृहाच्या दगडी तटाबाहेर येऊन मी उभा राहिलो, पण तृष्णेच्या क्षितिजाचा दुर्लभ्य तट अजून आत्म्यास कोंडून धरून उभा आहेच. प्रिय वाचक, ही कंटाळवाणी कर्मकथा लिहिताना मला जितका त्रास आणि तेच ते वर्णण्याचा वीट आला, तितकाच तुलाही ते ऐकण्याचा कंटाळा आणि पुनरुक्त वीट आला आहे ना? असेल तरच या ग्रंथाचे साफल्य, कारण त्या योगेच जिची एका दिवसात वाचून टाकता येईल इतकी त्रोटक कथाही तुला इतकी कंटाळवाणी आणि असह आणि बेचव वाटते ती जन्मठेप क्षण क्षण मोजून तिची 14 वर्षे प्रत्यक्षपणे कंठित असता ती तुझ्या भारतीय राजबंदींना किती कंटाळवाणी, निस्सार आणि असह्य झाली असेल याची तुला काहीतरी कल्पना आली असे म्हणता येईल. प्रिय वाचक, येतो आता. जाता जाता एवढी विनंती या तुटलेल्या लेखणीसह केल्या वाचून राहवत नाही की या कंटाळ्याचाही कंटाळा न करता त्यास कर्तव्य म्हणून ज्यांनी शेवटपर्यंत कवटाळून धरले, जे या भयंकर दिव्यात जळून गेले आणि जे त्यातून जळले जाता जाताच जाळता न आल्याने बाहेर पडले, त्यांची ही आठवण तू विसरू नकोस. पुढे मागे ती तुलाच उपयोगी पडेल. वंदे मातरम. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. भारत माता की जय.